आले पुन्हा एक बार तुम्ही नव्याने आले त्याबद्दल मला आनंद होत आहे.
And what I'd like to do now is just move to Ephesians chapter 4.
आणि मी आता इफिसकरास पत्राच्या चौथ्या अध्यायामध्ये जाणार आहे.
There are three pictures of the church in the Ephesian letter.
आणि इफिसकराच्या पत्रामध्ये मंडळीचे तीन चित्र आपल्याला बघायला मिळतात.
It is convenient that in the English language they all begin with the letter B.
आणि इंग्रजी भाषेमध्ये ते सर्व B ने सुरुवात होतात.
The church is seen as a building.
आणि मंडळीला एका इमारतीच्या दृष्टिकोनातून बघण्यात आलेला आहे.
It is seen as a body.
एक शरीर या दृष्टिकोनातून बघण्यात आलेला आहे.
And it is seen as a bride.
आणि एक वधू या नात्याने देखील मंडळीला इफिसकरास पत्रामध्ये संबोधण्यात आलेला आहे.
There are of course important differences in these pictures.
आणि या चित्रांमध्ये काही फरक जरूर आहे.
Just as we have four gospels to give us different views of the person and work of Christ.
ज्याप्रमाणे चार शुभवर्तमान आपल्याकडे आहेत, ज्या चार शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे चार चित्र आपल्या समोर दिसतात.
Because no one picture is enough.
कारण एक चित्र पुरेसे नाहीये.
So we have here three pictures of the church.
आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी मंडळीचे तीन चित्र दिसतात.
When we think of a building, we think of something that begins with a foundation.
आणि ज्यावेळेस आपण इमारतीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला पाया या संदर्भात काहीतरी बघायला मिळतं.
And stone upon stone is added to it until eventually it's finished.
मग त्या पायावर दगड दगड रचले जातात आणि मग इमारत तयार होते.
When we think of a body, it's different.
आणि ज्यावेळेस आपण शरीराचा विचार करतो ते थोडंसं वेगळं आहे.
Because when a baby is born,
कारण ज्यावेळेस एक बाळ जन्मास येतं,
it has everything in its body right there for the rest of its life.
आणि मग त्याच्या शरीरामध्ये त्याच्या जन्माच्या वेळेस सर्व काही त्याला अवयव जोडलेले असतात त्याच्या जीवनाच्या शेवटापर्यंत.
A baby has to grow up through different stages and come to maturity.
आणि मग त्या लेकराला वेगवेगळ्या पैलूंमधून वाढावं लागतं आणि त्या प्रौढतेप्रत यावं लागतं.
But its little fingers and its toes and its hands and its arms are all there.
त्याचे लहान बोट त्याचे हात पाय सगळे त्या ठिकाणी आहेत.
And so we were thinking of the church born on the day of Pentecost.
आणि मग मंडळी जिचा जन्म पेंटेकॉस्ट या दिवशी झाला याविषयी आपण विचार करत होतो.
It had its days of immaturity.
त्या दिवसांमध्ये ती परिपक्व नव्हती.
That's really what the Corinthian epistle is all about.
आणि त्याच्याविषयी आपल्याला करिंथकरास पत्रामध्ये वाचायला मिळतं.
The immature days of the church until the full revelation of God in the New Testament was given.
आणि नवीन करारामध्ये जोपर्यंत परमेश्वराचं संपूर्ण प्रगटीकरण प्रगट केलं नव्हतं तोपर्यंत ती मंडळी अपरिपक्व होती.
But when we think of a bride, we're thinking of relationship, of nearness.
आणि ज्यावेळेस आपण वधू या दृष्टिकोनातून ज्यावेळेस मंडळीच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेस आपण एका नात्या संबंधाविषयी विचार करतो.
That's in chapter 5.
आणि त्याचं आपण पाचव्या अध्यायामध्ये वाचतो.
Now here in chapter 4 we have some very important teaching as to how God is going to bring the church to maturity.
परंतु चौथ्या अध्यायामध्ये आपण एक फार सुंदरशा भाग वाचतो त्यामध्ये कशा प्रकारे परमेश्वर त्याच्या मंडळीला परिपूर्णतेप्रत नेणार आहे याचं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं.
The church began when the day of Pentecost came at Jerusalem.
ज्यावेळेस एरुसलेम मध्ये पेंटेकॉस्टचा दिवस आला होता त्या दिवशी मंडळीची सुरुवात झालेली आहे.
That's when it was born.
तिचा जन्म त्या दिवशी झालेला आहे.
The foundation was laid at that time, the foundation of the teaching of the apostles and the prophets.
आणि मग त्याच्या त्या मंडळीच्या पाया जो आहे तो प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणामध्ये तो पाया ठेवण्यात आला होता त्या मंडळीचा.
From that day on the building and the body have both been growing.
आणि मग त्या दिवसापासून एक शरीर आणि एक इमारत ही दोन्ही संगमंग वाढत आहेत.
At the same time the church was espoused to Christ as a chaste virgin.
आणि त्याच वेळेमध्ये मंडळी ही प्रभू करता एक वधू देखील होती.
So this is the day of the church's engagement to Christ.
आणि मग हा तो दिवस होता ज्या दिवशी मंडळीचा त्या प्रभू बरोबर वाढ निश्चय झालेला आहे.
So all these things are growing.
आणि या सर्व गोष्टी अशा वाढत चाललेल्या आहेत.
Now very soon, we don't know exactly when,
लवकरच मला माहित नाही ते कधी आहे,
the last stone will be added to the building.
आणि शेवटचा दगड त्या शेवटचा जो धोंडा आहे त्या इमारतीमध्ये जोडला जाणार आहे.
And the whole building will be capped, it will be topped with Christ. He is the headstone.
आणि मग सर्व इमारत ही तयार असणार आहे आणि तो त्या इमारतीचा कोनशिला मुख्य किंवा कोनशिला असणार आहे.
That will coincide with the church having reached full maturity as God's man, and the body will be united with the head.
आणि मग शरीराविषयी ज्यावेळेस आपण विचार करतो तर तो दिवस तोच असणार आहे ज्या दिवशी शरीर या रूपातून ज्यावेळेस आपण मंडळीला बघतो ते शरीर परिपक्वतेप्रत जाणार आहे किंवा परिपूर्ण झालेलं असणार आहे.
And that will coincide with the time when everything is ready for the marriage in the Father's house.
आणि मग तो दिवस तोच असणार आहे ज्या दिवशी ती लग्नाची पूर्ण तयारी झालेली असणार आहे आणि त्या स्वर्गीय पित्याच्या घरामध्ये तो लग्न सोहळा पार पडणार आहे.
We have got wonderful things to look forward to.
आणि आपल्याला फार सुंदर गोष्टी बघायला मिळत आहे या ठिकाणी.
I'm looking forward to coming back in June, God willing.
आणि मी फार आकुतीने जून मध्ये परत येण्याची वाट बघत आहे.
But you know we could all be in heaven before then.
आणि तुम्हाला ठाऊक आहे का त्याच्या अगोदर आपण सर्व स्वर्गात असणार आहोत कदाचित.
The Lord is coming.
प्रभू येणार आहे.
And we believe it, but sometimes we forget it.
आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो पण कधी कधी आपण ते विसरून जातो.
And we look forward to things on earth more than we're looking forward to the Lord coming to take us home.
आणि प्रभूच्या येण्याकडे लक्ष देण्याऐवजी आपण जगातील गोष्टीकडे आपण लक्ष देतो कधी कधी.
Sometimes, especially in my country, we get too comfortable here on earth.
पण
in my country sometimes we get too comfortable here on earth.
Ya bhutalavar majya deshamade jar ami vichar kela tar amala ase vatta ki ya bhutalavar ami far vyavasthit kiwa comfortable ahot jivan jagnya karta.
An old brother said to me after a meeting recently,
ani mag attas zalela sabhecha nantar ek bhau mala yun asa bolla,
he said, brother, the saints are too comfortable down here.
ani mag te ase manle ki sant je ahet ya tikani far vyavasthit kiwa comfortable ahet.
He said, if we had a bus outside leaving for heaven in 20 minutes, he said, we would have trouble filling it.
आणि मग जर समजा एखादी बस बाहेर उभी असती जी स्वर्गामध्ये जाणार आहे तिला 20 मिनिटं जर अवधी असता तर मला असं वाटतं की ही बस भरण्याकरता आपल्याला खूप परिश्रम करावे लागले असते.
The saints want to go to heaven.
Santa,
pardon? The saints want to go to heaven. They want to.
Want to. संतांना नक्कीच स्वर्गामध्ये जाऊशी वाटतं.
But not yet.
परंतु आत्ताच नाही.
You see, if we want to go to heaven but not yet, we haven't got a right idea of what heaven is.
आणि मग आपण असं बघतो जर आपल्याला स्वर्गात जायचं आहे परंतु आत्ता लगेच जायचं नाही तर मग आपल्या दृष्टिकोनात किंवा आपल्या मनामध्ये योग्य विचार नाही.
Well now, what is God doing through the Spirit in those days that are leading up to us going to heaven?
आणि मग आत्ता पवित्र आत्मा आपल्याला काय करत आहे तर आपलं जे स्वर्गामध्ये जाणं आहे त्या जाण्याच्या मार्गामध्ये आपल्याला तो घेऊन जात आहे.
Well, chapter 4 begins a new section of the epistle.
आणि मग चौथा अध्याय ह्या पत्राच्या एक नवीन भागाला सुरुवात करतो.
And it is certainly worth reading the first 6 verses right now.
आणि मग पहिले 6 वचन मी आता वाचत आहे. इफिसकरास पत्र चौथा अध्याय पहिले 6 वचन. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचांना शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. तुम्हा झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे तसे शरीरही एकच व आत्माही एकच आहे. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वांवर व आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठाई असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे.
And the Lord bless his word again to us.
आणि पुन्हा एक बार प्रभू त्याचं वचन आपल्या करता आशीर्वादित करो.
When Paul uses the word therefore,
आणि मग ज्यावेळेस पाऊल म्हणून हा शब्द वापरतो,
he does that a lot in his letters,
आणि त्याच्या पत्रामध्ये नेहमी तो शब्द तो वापरतो,
it is always used to show that something is to follow the teaching he has given.
आणि मग त्याद्वारे आपल्याला तो हे सांगू इच्छितो की ह्या शब्दाच्या अगोदर मी जे काही तुम्हाला सांगितलं आहे, शिकवलेलं आहे, त्याचं लागूकरण तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करा.
For example, In the Roman epistle,
उदाहरणार्थ रोमकरास पत्रामध्ये
he unfolds the wonderful doctrine of the gospel.
आणि सुवार्तेचं जे रहस्य आहे त्याचं तो प्रगटीकरण अद्भुतरित्या त्या ठिकाणी तो करतो.
Then he says in chapter 12 and verse 1,
आणि मग 12 आणि 1 मध्ये तो असं म्हणतो,
I beseech you therefore, brethren, by the mercies of Christ.
आणि म्हणून तो म्हणतो की म्हणून बंधजन हो मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की
that ye yield your bodies a living sacrifice, holy, acceptable unto God, which is your reasonable service.
तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
Paul is saying, listen, I'm not giving you all this teaching just to fill your mind.
पाऊल असं म्हणतो त्या ठिकाणी जणू काय मी हे तुम्हाला शिक्षण फक्त तुमचं अंतकरण भरण्याकरता देत नाहीये.
But this teaching is so that your lives might change.
हे शिक्षण तुम्हाला अशासाठी दिलं जात आहे की अशा ह्याच्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन दिसून यावं.
After all doctrine,
सर्व सिद्धांत शिकवल्यानंतर
there should be a therefore.
आणि म्हणून हा शब्द तो त्या ठिकाणी वापरतो.
When we have heard ministry,
ज्यावेळेस आपण संदेश ऐकला,
as we go away and consider it, we should say, what effect should that have on my life now?
मग आपण जेव्हा घरी जाऊ त्यावेळेस आपण हा विचार केला पाहिजे की त्या संदेशाच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये काय परिणाम झालेला आहे किंवा काय परिणाम त्याच्याद्वारे माझ्या जीवनात व्हायला पाहिजे.
Well, after unfolding the lovely teaching of these first three chapters,
आणि पहिले तीन अध्याय ज्यावेळेस त्यांनी सांगितलेले आहेत शिकवलेले आहेत,
Paul says, brethren, walk worthily.
आणि मग तो असा म्हणतो, pardon?
Walk worthily. It's there in verse 1.
तो असं म्हणतो की तुम्हाला झालेल्या पाचरणाला शोभेल असे चाला.
Make sure that you are living your life in the light of the teaching you have had.
आणि मग तो असं म्हणतो की तुम्ही ह्याची खात्री करा जे काय शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे त्या शिक्षणाच्या प्रकाशामध्ये तुमचं जीवन चाललं आहे याची तुम्ही खात्री करून घ्या.
Should someone whom God has called and chosen to one day be with him like Christ, should that person be drunk?
ज्या व्यक्तीला प्रभूने त्याच्या सार्वकालीनतेमध्ये असण्याकरता पाचरण केलेलं आहे तो व्यक्ती दारू प्यावा का?
Should that person be immoral?
तो अनैतिक असावा का?
Should that person be a liar?
तो खोटारडा असावा का?
Or a thief?
एक चोर असावा का?
Or a fighter?
एक भांडण करणारा असावा का?
No, of course not.
नाही, प्रभूची अशी इच्छा नाही.
If these things are all true, then what kind of people should we be?
मग या सर्व गोष्टी खऱ्या आहेत तर मग कसल्या प्रकारचं जीवनचरित्र आपलं असलं पाहिजे?
So Paul begins to explain to these Ephesian people who were once idolaters, he speaks to them about Christian life.
आणि मग जे हे इफिस करासीतील जे लोक एकेकाळी मूर्तीपूजक होते त्या लोकांना पाऊल त्यांच्या ख्रिस्ती जीवनामध्ये कसं असावं याचं शिक्षण देण्यास सुरुवात करतो.
Now as he begins here in chapter 4,
आणि मग आता या चौथ्या अध्यायामध्ये आपण बघतो,
he's a bit like one of our sisters who is making her own special masala.
ती एक आपल्या बहिणीसारखा ह्या ठिकाणी जणू काय तो आपल्या एका बहिणीसारखा सांगत आहे की जी बहीण एक मसाला तयार करत आहे.
Now I'm just going to speak for the moment only to the sisters, okay?
आता मी फक्त बहिणींनाच बोलणार आहे, भावांनी ऐकायचं नाही.
So the brethren mustn't listen.
तुम्ही शांत बसा आता.
I don't want to lose their respect.
तुम्ही त्यांनी तुम्ही काय प्रतिसाद देऊ नका.
Okay, when I'm at home,
मी ज्यावेळेस घरी असतो,
I like to make curry.
मला कालवण बनवायला आवडतं.
They're not listening, are they?
Huh?
They're not listening.
They are not listening.
That's okay.
Yeah, that's okay.
When I'm at home, I like to make curry.
ज्यावेळेस मी घरी करी बनवतो.
And so when I eat some of these very beautiful curries here in this country,
javes ya deshamade alera far sundar sundya ase kalwan javes mi khato,
say to the sister, that is the most lovely fish curry I have ever tasted.
Ani mag mash ver,
it is the most lovely fish curry that I ever tasted, maybe.
Ani mag ya thikane alele ji mashachi curry mi khallili ahe ti far sundar ashi hoti ja hacha agudar mi khalle tyacha peksha.
I say, please would you give me your recipe for your masala?
Ani mag mi tyana he mhanto tumhi hata masala kasha prakare banavla tyacha mala thodasa recipe denar ka lihun.
And the sisters always smile.
Ani mag ti bahin hasat aste.
Yes, brother.
Ho bhau.
You know how many recipes I have collected in 12 years?
आणि ह्या 12 वर्षांमध्ये तुम्हाला ठाऊक आहे का की मी किती रेसिपीज जमा केलेल्या आहेत?
Zero.
शून्य.
Because you sisters will never tell me the secret of your masala.
बहिणी ते आम्हाला कधी सांगणार नाही की ते कालवण कसं बनवलेलं आहे.
There will be curry in heaven. I'm absolutely sure of that.
त्या स्वर्गामध्ये ती करी नसणार आहे, मी नक्कीच तुम्हाला सांगतो. There won't be.
There will be.
There will be.
Don't you believe that?
Yeah, I believe that.
Oh, that's okay.
You want to eat curry there?
Well, now look, here Paul is giving us his recipe for the masala that will keep a lovely flavor in the local assembly.
मग ह्या ठिकाणी जणू काय पाऊल आपल्याला त्या मसाला, ज्या मसाल्याच्या द्वारे मंडळीमध्ये मंडळ सुवास राहील, त्याची जणू काय आपल्याला रेसिपी तो देत आहे या ठिकाणी.
फर्स्ट ऑफ ऑल, ईच ख्रिश्चन मस्ट वॉक वर्दी ऑफ देअर कॉलिंग.
पहिला जो भाग आहे तो त्या ठिकाणी असं म्हणतो की तुम्हाला झालेल्या पाचारणा शोभेल असे तुम्ही चाला.
Now you might not think this is true, but it is true that your life directly affects the local assembly that you are in.
कदाचित तुम्ही ह्याचं गंभीर जाणून घेत नसाल, परंतु तुमच्या जीवनाचा मंडळीवर निश्चित अर्थाने परिणाम होतो.
Are you one of these people who likes to complain about the local assembly?
तुम्ही अशापैकी एक आहात का ज्या लोकांना आपल्या स्थानिक मंडळीविषयी चुगली करण्याचं आवडतं?
There are some people who are like that.
काही लोक तसे आहेत.
They see everything that's wrong.
ते म्हणतात सर्व काही चुकलेलं आहे.
And we can show them what is most wrong with the local assembly.
Pardon?
What is most wrong in the local assembly is them.
आणि मग आपण त्यांना हे सांगू शकतो की सर्वात मोठी चूक मंडळीची काय आहे, की हे त्याचं असं वागणं किंवा तिचं असं वागणं.
They don't understand that what they are affects the local assembly.
त्यांना हे कळत नाही की ते जे स्वतः जीवन जगतात किंवा कसं वागत आहे त्याचा डायरेक्ट परिणाम हा मंडळीवर होतो.
And a local assembly that is truly like heaven upon earth is a local assembly where the believers are walking worthy of their calling.
आणि मग स्थानिक मंडळी ज्यामध्ये एक पाचारण केलेला त्याला शोभेल असं चालतो, ही स्थानिक मंडळी त्या स्वर्गातील एक चित्र आहे.
So if you want the assembly that you are associated with to be a better assembly,
मग ज्या मंडळीशी तुम्ही निगडीत आहात ती मंडळी एक चांगली मंडळी असावे असं तुमची जर इच्छा असेल,
then before God we have to ask ourselves, am I walking worthy of this wonderful calling that God has for me?
मग देवासमोर तुम्हाला हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे की मला झालेल्या पाचारणा शोभेल असं मी चालत आहे का.
Having spoken to individual Christians, he then looks at us as we work together.
आणि वैयक्तिक रित्या प्रत्येकाला बोलल्यावर आपल्याला कळतं की हे कशा प्रकारे चाललं आहे.
And so in verse 2 he says, this is the next part of his recipe.
आणि मग दुसऱ्या वचनामध्ये त्याच्या रेसिपीचा दुसरा भाग तो सांगत आहे.
All lowliness and meekness.
पूर्ण नम्रता आणि सौम्यता.
I want you to think what each assembly would be like if every brother and sister was lowly and meek.
मला हे म्हणायचंय जर ह्या जगातील सर्व मंडळामधील सर्व भाऊ आणि बहिणी पूर्ण नम्रते आणि सौम्यतेने वागले असते, चालले असते, तर ती त्या मंडळ्या कशा प्रकारे असल्या असत्या.
How much strife would there be in an assembly where every believer was lowly and meek?
किती भांडण त्या मंडळामध्ये झाले असते जर त्या मंडळातील सर्व भाऊ आणि बहीण नम्र आणि सौम्य राहिले असते.
Lowly means that all the distinctions that belong to us here on earth, all the distinctions we have disappear in Christ.
पूर्ण नम्रता याचा अर्थ असा आहे, डिस्टिंक्शन आपल्यामध्ये एका व्यक्ती किंवा भावाभावामध्ये बहिणी बहिणीमध्ये जे काही फरक आहे ते सर्व फरक ख्रिस्तामध्ये नाहीसे होतात, याचाच अर्थ पूर्ण नम्रता होतो.
And that's something that as this new generation is more educated than the one before it,
आणि मग ही नवीन पिढी जी आधीच्या पिढीपेक्षा जास्त शिकलेली आहे,
and your parents make great sacrifices so that you can get your degree education,
आणि कदाचित तुमचे आई वडील त्याग करत असतील अशासाठी की तुम्हाला उच्च शिक्षण प्राप्त करून द्यावं,
Always remember that that place in God's assembly does not belong to what we are on earth.
परंतु हे लक्षात ठेवा, जगात आपलं मंडळीतलं जे स्थान आहे ते स्थान आपलं जगातलं जे स्थान आहे त्या स्थानापेक्षा वेगळं आहे.
What?
आपलं जे जगातलं स्थान ज्या शिक्षणामुळे आपण प्राप्त करून घेतलेलं आहे ते स्थान कदाचित आपल्याला मंडळीमध्ये नसणार किंवा मंडळीमध्ये आपल्या शिक्षणाच्या मुळे आपलं स्थान निश्चित नसणार.
What I am professionally,
मी व्यावसायिक रित्या काय आहे,
or how much money I have,
माझ्याकडे किती पैसा आहे,
or how big my house is,
माझं घर कसं आहे,
has nothing at all to do with what I am in the local assembly.
याचा मी स्थानिक मंडळीमध्ये कसा आहे याच्याशी काही संबंध नाही.
Lowliness,
नम्रता.
The only man on earth who had the right to say I am better than anyone else was Christ.
ख्रिस्तत एक असा व्यक्तित्व ख्रिस्तत एक असा व्यक्ती ह्या भूतलावर होता जो असा म्हणू शकतो की मी इतरांपेक्षा वेगळा आहे.
What did he do?
त्यांनी काय केलं?
John chapter 13 says that Jesus, knowing that his hour was come,
योहान 13 मध्ये आपण असं वाचतो,
and that the time had come for him to go to the Father,
त्याची वेळ आली होती आता पित्याकडे जाण्याकरता.
What did he do?
त्यांनी काय केलं?
He took off his clothes,
त्यांनी आपले वस्त्र काढलेले आहेत.
He girded himself with a towel,
त्या रुमाल गुंडाळला आपल्या कमरेला.
And the Son of God got down on his knees to wash the feet of disciples.
आणि देवाचा पुत्र आपल्या गुडघ्यावर आलेला आहे आणि त्याने शिष्याचे पाय धुण्यास सुरुवात केलेली आहे.
That's lowliness.
ती नम्रता आहे.
Lowliness isn't weakness.
नम्रता म्हणजे दुर्बलता नाही.
There's nothing to be ashamed of in lowliness.
नम्र होणे म्हणजे याच्यामध्ये काही लाज बाळगण्यासारखं नाहीये.
But the pride in my heart.
परंतु माझ्या अंतकरणामधील तो गर्व आहे.
I'm sorry to say it's there in yours as well.
मला क्षमा करा, तुमच्या अंतकरणामध्ये देखील तोच असेल.
Pride is awful. Pride spoils all things.
आणि गर्व हे सर्व काही नाश करून टाकतं.
Why should I submit myself to you?
माझं मी स्वतःला का बरं लीन आणि नम्र करावं?
Why should I obey what Paul teaches in the Philippian letter and esteem my brother better than myself?
आणि का बरं फिलिपेकरास पत्रामध्ये जे पाऊल शिकवतो की स्वतःपेक्षा आपल्या बंधूला श्रेष्ठ मान, मी माझ्या जीवनामध्ये ते लागूकरण करू?
Oh, we know that's what the Bible says.
आपल्याला हे ठाऊक आहे की पवित्र शास्त्र हे सांगतं.
But how can I esteem my brother better than myself?
परंतु माझ्या स्वतःपेक्षा माझ्या बंधूला मी श्रेष्ठ कसं मानू, कसं समजू?
I do more than he does.
तो जे करतो त्याच्यापेक्षा अधिक मी करतो.
I know more than he does.
त्याच्यापेक्षा जास्त मला ठाऊक आहे.
I'm much more active in the assembly than he is.
आणि मंडळीच्या कार्यामध्ये मी फार पुढाकार घेतो.
I'm not to esteem him better than myself, surely.
आणि त्याला माझ्यापेक्षा श्रेष्ठ मानून शकणारच नाही.
Ah, you see, we just look on the things that we do and know, don't we? We look on the outside.
आणि आपण फक्त जे आपण करतो ह्यावरच आपलं लक्ष केंद्रित करतो, आहे का नाही?
How can I truly esteem my brother better than myself?
माझ्या भावाला माझ्यापेक्षा श्रेष्ठ मी कशा प्रकारे समजू किंवा मानू?
I'll tell you how.
मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे.
When I look at my brother and my sister,
ज्यावेळेस मी माझ्या भावाकडे आणि माझ्या बहिणीकडे बघेल,
God give me grace to look beyond their faults, beyond their face.
प्रभू मला कृपा पुरवत आहे त्यांच्या मुखाकडे बघण्याकरता, त्यांच्या मुखाच्या पलीकडे बघण्याकरता कृपा पुरवत आहे.
And to see a saint, a child of God.
त्या मुखाच्या पलीकडे एक देवाचं लेकरू, तो जो संत आहे, ह्याला बघण्याकरता परमेश्वर मला कृपा पुरवत आहे.
To see a person so precious to God that God purchased him, God purchased her with the blood of his own.
आणि तो व्यक्ती जो परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मूल्यवान आहे, ज्याने आपलं रक्त त्या वधस्तंभावर सांडलेलं आहे त्याला विकत घेण्याकरता, त्या व्यक्तीकडे बघण्याकरता परमेश्वर कृपा पुरवत आहे.
Then I look at myself.
मग मी माझ्याकडे बघेल.
And I remember that I am purchased with the blood of Christ.
मी हे स्मरण ठेवतो की माझं देखील मला देखील मोल देऊन विकत घेतलेलं आहे.
But I have so many faults.
परंतु माझ्यामध्ये फार त्रुटी आहेत.
I have failed the Lord so much.
मी अनेकदा पडलेलो आहे.
I'm not worthy of the least of his mercies.
आणि त्याच्या कृपेचा थोडा अंश देखील प्राप्त करून घेण्याकरता देखील मी योग्य नाही.
And when I remember how wretched I am.
आणि मग मी किती कष्टी याचं स्मरण ज्यावेळेस मला होतं.
And I see the grace of God in my dear brother or sister saved.
परंतु ज्यावेळेस माझ्या भावामध्ये माझ्या बहिणीमध्ये झालेली जी कृपा ज्याचं तारण झालेलं त्याच्याकडे ज्यावेळेस मी बघतो.
Then I can esteem them better than myself.
त्याच वेळेस मी माझ्यापेक्षा माझ्या भावाला किंवा माझ्या बहिणीला श्रेष्ठ मानू शकतो.
We're not very good at this, are we?
आणि मग आपण कोणत्या दृष्टिकोनातून चांगले किंवा उत्तम नाही.
There is such a tendency for us to assert ourselves. To want to show that we are the ones who are right.
आणि मग आपली अशी वृत्ती असते की आपण अंतकरणातून अशी इच्छा बाळगतो की आपण योग्य आहोत आपण बरोबर आहोत असं पटवून देण्याचा आपण प्रयत्न करतो.
We don't see much lowliness really, do we?
पूर्ण नम्रता आपल्यामध्ये दिसून येत नाही.
We don't see much forbearing one another in love.
आणि मग प्रीतीने आपण एकमेकाचं सहन करणारे आहोत असं देखील आपल्या जीवनातून दिसून येत नाही.
This is not ignoring faults.
हे दुर्लक्ष करण्याचे चुका आहेत असं नाहीये.
But it is being very patient about them.
परंतु ह्याविषयी फार दक्ष असणं फार गरजेचं आहे.
I can be very impatient when you do something that is not right.
काहीतरी चुकलं तर मी निश्चितार्थाने रागवेल.
But I'm very patient when the person who is doing something wrong is one of my family.
परंतु जर माझ्या कुटुंबातला एखादी व्यक्ती जर काही चूक करत असेल तर मी निश्चितार्थाने त्या ठिकाणी नम्रता धारण करतो.
Or when it's myself.
परंतु जर किंवा मी जर स्वतः काही चुकलं तर मी त्या ठिकाणी नम्रता धारण करतो.
To forbear one another in love.
एकमेकांचं प्रीतीमध्ये सहन करावं.
Patience.
नम्रता.
And I want you just to think, brethren and sisters, of what a local assembly would be like if these things that are supposed to mark us really did.
Pardon?
You always wait until I finish five sentences and then say pardon. Why don't you tell me in the beginning?
Pardon?
Pardon again. I just want folks to think what a local assembly would be like if we did all these things here.
Yeah.
Okay?
Okay.
Yeah. Doing good.
Yeah. आता ह्या नम्रता सौम्यतेशील सहनशीलता जर माझ्या जीवनातून दिसून आल्या तर माझी मंडळी कशी असणार आहे हे पाऊल या ठिकाणी आपल्याला जणू काय सांगत आहे.
See the purpose of all this, these things that Paul is bringing before us.
या सर्व करण्यामागचा उद्देश पाऊल ज्या गोष्टी आपल्या समोर आणत आहे.
Is in verse 3, endeavoring to keep the unity of the spirit.
आणि मग ह्याचा सर्व गाभा आपण तिसऱ्या वचनामध्ये वाचतो की आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य.
The word endeavoring means to give special attention to it.
Enduring. शांतीची. जटणे. शांतीच्या बंधनात राखवाय झटत. झटत या शब्दाचा अर्थ आहे की सतत प्रयत्न करणे.
And we need to give special attention to it because it won't happen by itself.
आणि आपल्याला फार दक्ष असण्याची गरज आहे की कारण ते आपोआप होत नाही.
What Paul is describing is something completely unnatural.
आणि पाऊल या ठिकाणी जे काही सांगत आहे ते सर्व अनैसर्गिक आहे.
It is an unnatural thing for a man or a woman to be lowly.
आणि हे एखाद्या व्यक्तीला किंवा स्त्रीला नम्र होणे हे फार अनैसर्गिक आहे.
It's an unnatural thing for men and women to consider others before themselves.
आणि मग हे फार अनैसर्गिक आहे एका भावाला किंवा बहिणीला इतर भावाला किंवा बहिणीला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानण्याकरता.
But at the very heart of a local assembly should be unity.
परंतु एक स्थानिक मंडळीचं जे अंतकरण किंवा हृदय असतं त्या हृदयामध्ये एकता फार महत्त्वाची असते. ऐक्यता.
And to get unity amongst 40 or 50 or 60 sinners saved by grace.
40 50 किंवा 60 पाप्यांचं जे तारण झालेलं आहे त्यांच्यामध्ये एकता असण्याकरता.
That needs a lot of work.
त्याकरता फार कष्ट करावे लागतात.
Now the unity has been formed by the Holy Spirit. We're part of one body.
आणि मग हे जे एकता आहे ती पवित्र आत्म्याच्या द्वारे करण्यात आलेली आहे.
We're part of one building.
आपण एका शरीराचे एका इमारतीचे वाटेकरी आहोत.
But now we have to work hard to display that.
परंतु आता आपल्याला ते प्रकट करण्याकरता फार कष्ट करायचे आहेत. झटायचं आहे.
Unity is different from union.
एकता किंवा ऐक्य हे फार एकत्र आणण्यापेक्षा एकत्र आणणे आणि ऐक्य असणे ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
Let me give you an example.
आणि मग एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो.
I could go out into the street and find some dog.
मग समजा मी बाहेर गेलो आणि जर काही कुत्रे मला दिसले.
A bit further down the street I find a cat.
आणि मग काही वेळानंतर मला मांजरी दिसल्या.
I take the cat and the dog.
मी मांजर आणि कुत्रा एकत्र घेतो.
I tie the tails together.
आणि दोघांचा शेपटा मी बांधून टाकतो.
I have union.
मला त्या ठिकाणी एकत्र जोडलेले तर दिसतंय.
They're tied together.
पण ते बांधलेले आहेत.
I have union.
त्या ठिकाणी मला एकत्र आणलेलं दिसतं जोडलेलं दिसतं.
But there won't be any unity.
परंतु त्या ठिकाणी एक ऐक्यता नसणार आहे.
They've been tied together but they're fighting.
त्यांना बांधलेलं आहे परंतु ते भांडत आहेत.
There's many assemblies of God's people and they're like cats and dogs with their tails tied together.
आणि अनेक प्रभूच्या मंडळामध्ये देखील एक कुत्रे आणि भांडणा मांजराप्रमाणे भांडण चाललेलं असतं.
United, yes.
एकत्र आणलेलं आहे बांधलेलं आहे.
But there's not unity.
परंतु एकता त्या ठिकाणी नाहीये ऐक्य नाहीये.
You see the difference?
ह्याचा फरक तुम्हाला कळाला का?
So we are to strive to show this unity that has been forged at Calvary.
आणि त्या कालवरीच्या वधस्तंभाच्या द्वारे जे ऐक्य प्रकट करण्यात आले किंवा ऐक्यता निर्माण करण्यात आलेली आहे ती राखण्याकरता आपल्याला झटणं फार महत्वाचं आहे.
And we are to promote this. There's to be a spirit of peace and unity and calmness amongst God's people.
देवाच्या लोकांमध्ये शांतीचे आणि प्रीतीचे एकमेकांचं वागून घेण्याचं मन असणं फार गरजेचं आहे.
Now one of the things the Bible says about an overseer in a local assembly
ani eka vadilacha vishayi pavitra shastra madhe apan vasto
1st timothy 3
pahile timothy timothy la tisra pahile patra tisra adhyay
not soon angry
to ragit nasava
the overseer is to be a man of peace
to jo मंडळीचा वडील आहे तो शांतीचा शांतता प्रिय असला पाहिजे.
How many assemblies are spoiled by men who are taking the place of leaders and overseers and they're destroying the very thing they're supposed to be caring for.
आणि मग अशा अनेक मंडळांचं आपण बघतो की कशा प्रकारे तुटलेलं आहेत की ज्या वेळेस एखादा व्यक्ती त्या वडिलाचं स्थान घेतो आणि जे कार्याच्या द्वारे त्या मंडळीमध्ये शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे ते कार्य न करता ती मंडळी विस्कळीत झालेली आहे.
A man who is content to destroy God's assembly so that he himself can be proved right, what kind of man is that?
तो माणूस कसा असेल ज्याने स्वतःला स्वतःच मत किंवा स्वतः बरोबर आहे असं सिद्ध करण्याकरता मंडळी जी प्रभूची मंडळी आहे त्याच्यामध्ये ताटातूट निर्माण केली तो माणूस कसा असेल.
He's a man who doesn't understand how precious that assembly is to God.
मग तो व्यक्ती असा आहे की ज्याला हे ठाऊक नाही की ती मंडळी त्या प्रभू करता किती मौल्यवान आहे.
Maybe he thinks it's his assembly.
कदाचित त्याला वाटत असेल की माझी मंडळी आहे स्वतःची मंडळी.
But it's God's assembly.
परंतु ही प्रभूची मंडळी आहे.
Maybe he thinks that everybody should be subject to him.
कदाचित त्याला असं वाटत असेल की सर्वांनी माझी सेवा करावी.
Instead of teaching and showing that we should all be subject to Christ.
परंतु इथं आपण बघतो की मंडळी मंडळी सर्वस्व त्या ख्रिस्तावर केंद्रित असली ख्रिस्ताकडे केंद्रित असली पाहिजे.
See brethren, sisters, it's one thing to sit and enjoy the teaching of God's word.
ही एक बाब आहे की बसून प्रभूचं वचन ऐकणं आणि त्याचा आनंद घेणं.
It's another thing to put it into practice.
परंतु ही दुसरा भाग आहे की जे आपण ऐकले ज्याचा आनंद घेतलाय त्याचं आपण आपल्या जीवनामध्ये लागूकरण करावे.
And Paul wants these Ephesian believers to see that the company of Christians there at Ephesus.
आणि पौल या ठिकाणी असं पौलाची अशी इच्छा आहे की इफिसकरासीतील जी मंडळी आहे
It's like a flock. of sheep. It needs protecting.
एका कळपाप्रमाणे असावी आणि तो त्यांचं रक्षण करत आहे.
Needs feeding.
त्यांना भरवत आहे.
It's like a family.
एका कुटुंबाप्रमाणे ती मंडळी आहे.
It needs guiding.
तो त्यांना मार्गदर्शन करत आहे.
It needs wise leadership. It needs firm leadership.
एक खंबीर नेतृत्व त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे.
It's not a place where we do what we want to do.
हे मंडळी हे असं ठिकाण नाही की ज्या ठिकाणी आपल्याला मनाला वाटेल आपण असं केलं पाहिजे.
This local assembly is a reflection of that whole body of Christ.
आणि स्थानिक मंडळी ही त्या ख्रिस्ताच्या शरीराचं एक प्रतिछाया किंवा प्रगटीकरण करणारी असं ठिकाण आहे. प्रतीक शरीराचं प्रतीक असणारं ठिकाण आहे.
This local assembly is a reflection of the whole building that is being built for the glory of God.
देवाच्या गौरवकर्ता जी इमारत बांधली जात आहे त्या इमारतीचं प्रतिछाया ह्या मंडळीच्या द्वारे आपल्याला दिसून येते.
Now the Lord has given to the church men to enable the church to grow.
आणि परमेश्वराने मंडळीला असे काही सेवक दिलेले आहे की ज्याच्याद्वारे मंडळीची वाढ व्हावी.
Look at verse number 11, please. We didn't read it, but here it is, verse 11.
आणि 11 वचनामध्ये आपण असं वाचतो.
And it says that the Lord gave some apostles, prophets, evangelists, pastors, teachers.
आणि त्यानेच कोणी प्रेषित कोणी संदेष्टे कोणी सुवार्तिक कोणी पालक व शिक्षक असे नेमून दिले.
And it was for this reason.
ते ह्यासाठी की
In verse 12,
12व्या वचनामध्ये
for the perfecting of the saints.
त्यांनी पवित्र जना सेवेचा कार्य करता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे.
It's so that the individual believers might grow to maturity.
अशासाठी की जो एक वैयक्तिक विश्वासणारा आहे तो त्या परिपूर्णते प्रौढतेप्रत पूर्ण व्हावा.
And it is also for the work of the ministry of edifying the body of Christ.
ते अशासाठी देखील आहे की ख्रिस्ताचं जे शरीर आहे त्या शरीराला एडिफाइंग त्याची रचना पूर्णतेस नेण्याकरता तो सिद्ध असावा.
So the Lord has given to the church what it needs for individual and collective growth.
आणि मग ख्रिस्ताने मंडळीला त्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत ज्या मंडळीला त्याच्या वैयक्तिक वाढी करता आणि सामूहिक वाढी करता गरज आहे.
Now the first two, apostles and prophets,
पहिले दोन जे प्रेषित आणि संदेष्टे आहेत.
Back in chapter 2 we read of them again.
आणि दुसऱ्या अध्यायामध्ये देखील आपण त्यांच्याविषयी वाचतो.
And we're told there that they were a foundation. Verse number 20 of chapter 2.
दुसरा अध्याय 20 वचन. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात स्वतः ख्रिस्त येशू.
Now it wasn't so much that it's not that the prophets and apostles themselves are the foundation is Christ.
आपण असं बघतो की मूळतः प्रेषित आणि संदेष्टे हे स्वतः ते पाया नाही आहेत. तो पाया तर खरं पाहिलं तर ख्रिस्त आहे.
But it's what the men taught that forms the foundation.
What?
The things that they taught.
परंतु ज्या गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आहेत त्या शिकवलेल्या गोष्टीच्या द्वारे तो पाया घालण्यात आलेला आहे.
These aren't Old Testament prophets being spoken about here.
आणि या ठिकाणी जुन्या करारातील संदेष्ट्याविषयी म्हटलेलं आहे.
The New Testament prophets.
नवीन करारातील संदेष्टे.
The New Testament prophets were men who had that gift of prophecy in 1 Corinthians 12.
आणि नवीन करारातील संदेष्टे पहिले करिंथ पत्रात आपण वाचतो ज्यांना दान दिलेलं होतं.
And that gift was the way in which the word of God was known before the New Testament was written.
आणि ते दान म्हणजे पवित्र वचनाचं प्रगटीकरण. ते दान देण्यात आलं होतं. ते दान त्या नवीन करार देण्याच्या अगोदर त्यांना प्राप्त झालं होतं.
Remember these early Christian assemblies like Corinth and Ephesus, they didn't have a complete Bible like we have.
मग लक्षात ठेवा की नवीन करारातील ज्या मंडळे आहेत इफिसकरास आणि इफिसीतील मंडळे करिंथीतील मंडळे त्यांच्याकडे संपूर्ण नवीन करार नव्हता.
So God revealed His word through men, guided by the Spirit.
आणि मग पवित्र आत्म्याच्या प्रेरणेच्या द्वारे परमेश्वराने त्याच्या लोकांप्रत अशा वेगवेगळ्या संदेशाच्या द्वारे आपलं वचन पोहोचवलेलं आहे.
They're called prophets.
आणि म्हणून त्यांना संदेष्ट म्हटलेलं आहे.
Now as soon as the scriptures were finished,
आणि ज्यावेळेस हे नवीन करार पूर्ण झाला होता,
no further need of them.
आता त्यांची गरज नाही.
So today there are no apostles and no prophets.
आणि म्हणून आजच्या जगामध्ये आपण बघतो की प्रेषित व संदेष्टे नाहीत.
But what we do have,
परंतु आता आपल्याकडे काय आहे?
We have evangelists, pastors and teachers.
आपल्याकडे सुवार्तिक आहेत, शिक्षक आहेत आणि पालक देखील आहेत.
Now I want you to notice, please, we'll just be a few minutes now on this, but I want you to notice that these men are gifts to the church.
आणि मला हे लक्षपूर्वक तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही लक्षपूर्वक ऐका की आता हे जे माणसं आहेत हे मंडळीला दिलेले एक दान असे आहेत, गिफ्ट असे आहेत.
So that the risen Christ has given such men to the church for the church to be edified.
आणि हे पुनरुत्थित प्रभूने दिलेले दान आहेत मंडळी करता अशासाठी की ती मंडळी त्या मंडळीची वाढ व्हावी.
Now the evangelist is the man who spreads the gospel of the grace of God.
आणि मग सुवार्तिक हा असा असतो जो सुवार्ता प्रभूच्या कृपेच्या कृपेविषयी सुवार्ता सांगतो.
It is a work. It is not a title.
ते काम आहे त्याचा तो त्याचा ते टायटल नाहीये. त्याचा ते शीर्षक नाहीये.
In some parts of India, not here.
काही भागामध्ये भारतातल्या इथे नाही.
I have lots of men who come to me and they give me a scruffy little card.
आणि मग कार्ड.
A little card. Yeah.
Yeah. काही भागामध्ये भारतामध्ये मला काही विजिटिंग कार्ड दिले जातं.
Brother, and then it has his name.
आणि त्याच्या कार्डवर लिहिलेलं असतं बंधू XYZ ABCD.
Underneath.
आणि खाली
evangelist.
सुवार्तिक.
Who says so? Who told you to put this on a card?
आणि मग त्या तुम्हाला कोणी सांगितलं हे त्याच्या ठिकाणी त्या कार्डवर लिहिण्याकरता?
Oh, I said, I put it on the card.
मी त्यांना ते मला म्हणतात आम्ही लिहिलं असं.
Will you take it off the card?
मग ते मी त्यांना म्हणत असे त्या कार्डवरून तुम्ही ते काढू शकता का?
We don't go around like businessmen with cards with evangelist, pastor, teacher.
आणि मग मी त्यांना म्हटलं की इव्हांजेलिस्ट असणं पास्टर असणं हा काही धंदा नाहीये, त्या कार्डवर तुम्ही ते काढून टाका.
No.
नाही.
These are men who, like overseers, they do a work. They are recognized by what they do.
आणि मग हे असे लोक आहेत की त्यांची ओळख ते काय करतात ह्याच्याद्वारे त्यांना त्यांची ओळख प्रकट करून द्यायची आहे.
Now it's very interesting to note.
आणि हे फार चांगलं आहे ऐकण्याकरता.
That the first assembly that was planted outside of Jerusalem.
पहिली मंडळी जी यरुशलेमच्या बाहेर स्थापण्यात आली होती.
Was the assembly at Antioch.
ती अंतिओक इथली मंडळी होती.
You'd read about it in Acts chapter 11.
आणि त्याच्याविषयी आपण प्रेषित 11 मध्ये वाचतो.
News came to the brethren, the church at Jerusalem. News came that there were believers down there in Antioch.
आणि यरुशलेम येथील मंडळीमध्ये बातमी आली की अंतिओक या ठिकाणी विश्वासणाऱ्यांची मंडळी आहे.
They sent Barnabas to go down and see what was happening.
आणि मग त्यांनी बार्नबाला पाठवलं त्या ठिकाणी जाऊन बघण्याकरता.
Barnabas found Jews and Gentiles saved by the grace of God and meeting together.
आणि मग बार्नबाने बघितलं की यहुदी असो का परराष्ट्रीय असो ते दोघांचं तारण झालेलं आहे आणि ते दोघे एकत्र मिळून प्रभूची आराधना करत आहेत.
Barnabas did a pastoral work. He did the work of a pastor.
एका पालकाचं कार्य त्या ठिकाणी बार्नबाच्या द्वारे झालेलं आहे.
He took these new Christians and he taught them to look to Christ.
आणि मग त्यांनी त्या जे नवीन तारण पावलेले लोक होते त्यांना ख्रिस्ताकडे बघण्याचं शिकवलेलं किंवा ख्रिस्ताकडे दृष्टी लावण्याचं शिकवलेलं आहे.
The Bible says he exhorted them all with purpose of heart to cleave to the Lord.
आणि मग प्रभूला बिलकुल राहण्याकरता त्यांनी सर्वस्व त्यांना शिकवलेलं आहे.
Who was the evangelist who started the assembly down there at Antioch?
आणि मग अंतोक या ठिकाणी मंडळी सुरुवात करण्याकरता सुवार्तिक कोण होता?
We know that Barnabas went and he did the shepherd work.
आणि मग आपल्याला ठाऊक आहे की बर्नाबा त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी एका मेंढपाळाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे.
And when he had done that and pointed them to Christ, he then went to Tarsus to get Paul and bring him to teach them.
आणि मग त्यांना सर्व आपलं केंद्र त्या ख्रिस्ताकडे केंद्र ख्रिस्ताकडे लावण्याचं शिकून तो तारसच्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी शौलाचा झालेला पाऊल त्याला घेऊन त्या ठिकाणी तो आलेला आहे.
Notice what the work of the pastor was.
मग एका पालकाचं कार्य काय होतं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं.
It wasn't to start his own church.
त्या ठिकाणी स्वतःची मंडळी स्थापण्याचं नव्हतं.
He didn't go down and start the first church of Barnabas.
त्या ठिकाणी जाऊन तो त्यांनी नवीन बर्नबाची मंडळी सुरुवात केलेली नाहीये.
He pointed them to the Lord.
त्याने त्यांचा सर्वांचं लक्ष प्रभूकडे केंद्रित केलेलं आहे.
The Lord is the center.
प्रभू हा केंद्रबिंदू आहे मंडळीचा.
Men who call themselves pastors today do not do that.
जे स्वतःला आज पालक म्हणतात ते स्वतः ते पालकीय कार्य करत नाहीत.
They say, look at me.
ते म्हणतात माझ्याकडे पहा.
This is my church.
हे माझी मंडळी आहे.
And I run the meetings.
आणि मला मीटिंग घेण्याची गरज वाटते.
And I teach and I preach and it's all about me.
मी शिकवतो आणि मी करतो ते सर्व माझ्याबद्दल आहे.
A true pastor says, look at the Lord.
परंतु एक खरा पालक म्हणतो की प्रभूकडे बघा.
It's his assembly.
त्याची मंडळी आहे.
It's all about him.
त्याच्याविषयी ते सर्व काही आहे.
See the difference?
आता फरक दिसला का तुम्हाला?
So we see that Barnabas did the work of a pastor.
आणि मग बर्नबाने त्या ठिकाणी एका पास्टरचं किंवा पालकाचं काम केलेलं आहे.
Paul was the teacher.
पाऊल शिक्षक होता.
Who was the evangelist who started the assembly at Antioch?
स्वार्थी कोण होता की ती मंडळी त्या स्वार्थिकाच्या द्वारे स्थापित करण्यात आली.
Well, the Bible simply says that those Christians who were scattered abroad after the stoning of Stephen,
आणि मग जे ख्रिस्ती स्टेफनाला ज्यावेळेस धोंडमार होत होती त्यावेळेस जे विभक्त झाले होते वेगवेगळ्या ठिकाणी,
they went everywhere,
ते वेगवेगळ्या भागामध्ये गेले
preaching the Lord Jesus,
देवाचं प्रभूचं कार्य प्रगट करत.
They did. Those Christians did.
त्या ख्रिस्ती स्वार्थिकांनी ते केलेलं आहे.
See, the emphasis was upon personal witness, personal evangelism.
आम्ही भर कोणत्या गोष्टीमध्ये दिला होता? वैयक्तिक साक्ष, वैयक्तिक सुवार्ता सांगणे.
And that is the primary source of the spread of the gospel. It's people like you and me.
आणि मग ते काम मूलभूत काम आहे तुमच्या आणि माझ्या करता.
Then God raises up men. We see it in Acts chapter 13.
आणि प्रेषित 13 मध्ये आपल्याला दिसून येतं.
He raises up men and he sends them into other regions where the gospel has never been.
आणि प्रभूने काही लोकांना अशा भागामध्ये पाठवलं आहे की ज्या ठिकाणी सुवार्ता अद्याप पोहोचली नव्हती.
And they go out as pioneers. They go out as the people who are the first to go to that area with the gospel.
आणि मग ते लोक असे होते की ते प्रथम त्या ठिकाणी सुवार्ता घेऊन जाणारे ठरलेले आहेत.
Those are the evangelists of Ephesians 4.
आणि मग इफिसकरास पत्रातील जे सुवार्तिक आहे ते सुवार्तिक या ठिकाणी उल्लेख केलेला आहे.
So in many places I find a man, he says, I'm an evangelist.
आणि मग अनेक ठिकाणी मला असं दिसून येतं की तो म्हणतो की मी सुवार्तिक आहे.
So where has the Lord sent you to take the gospel?
मग मी त्याला म्हणतो की प्रभूने तुला कुठे पाठवलंय सुवार्ता घेऊन जाण्याकरता.
Oh, well, brother, I have a little house on the prayer hall.
आणि मग तो म्हणतो की माझं एक छोटंसं घर आहे.
And this
प्रेयर हॉलवर माझं एक छोटंसं घर आहे.
And so this, I look after this little assembly.
आणि मग या छोट्याशा मंडळीकडे मी लक्ष देतो.
So he just wants a church for himself.
आणि मग तो स्वतःकडेच आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो.
How important it is to follow the scriptures.
मग हे आपलं जे वचन आहे त्याचं लागूकरण करणं किती महत्त्वाचं आहे.
Men whom God has given to the church.
प्रभूने मंडळीकरता जे माणसं दिलेले आहेत.
So that the building might rise.
अशा साठी की ती मन जी इमारत आहे ती पूर्ण बांधली जावी.
According to the divine plan and pattern.
आणि त्याच्या दैवी योजनेप्रमाणे.
And that the body might be fed and that the body might be nurtured till it grows.
अशा साठी की त्या शरीराला भरवलं जावं ते शरीर वाढलं जावं.
In so many ways.
अनेक प्रकारे.
We spoil the work of God today. I'm speaking generally about Christians.
आणि मी एक सामायिकरित्या बोलत आहे ख्रिस्ती लोकांच्या विषयी की अनेक वेळेस मंडळी ही प्रदूषित केली जाते.
We spoil the work of God because we do not do what the Bible says.
आणि आपण देवाचं कार्यामध्ये अडथळा आणतो कारण प्रभूने जे पवित्र शास्त्रात सांगितलं आहे आपण तशा प्रकारे करत नाही.
So often we just follow tradition.
आपण आपली रूढी परंपरा पाळण्याचा प्रयत्न करतो.
Now if tradition is scriptural,
जर रूढी परंपरा हे पवित्र शास्त्रामध्ये असतं,
it's good tradition.
पवित्र शास्त्राच्या प्रमाणे ती जर रूढी परंपरा असती तर ते चांगलं असलं असतं.
But so many other traditions do not stand the light of scripture shining upon them.
परंतु काही रूढी परंपरा अशा आहेत की ज्या रूढी परंपरांवर पवित्र वचनाचा प्रकाश नाहीये.
God give us help to go back to our Bibles.
प्रभु आपल्याला सहाय्य करो की आपण पुन्हा आपल्या वचनामध्ये जाऊ, पवित्र शास्त्रामध्ये जाऊ.
To understand what the great plan is in the mind of God.
देवाच्या मनामध्ये तो कोणता मोठा उद्देश आहे हे आपण समजून घ्यावं.
And with a thankful heart that God has included us in it.
आणि उपकार आपण धन्यवाद देऊ, धन्यवादाच्या अंतकरणाने आपण प्रभूवर जवळ जाऊन सांगू की आपला देखील त्या उद्देशामध्ये समावेश केलेला आहे.
We seek to work for God.
आपण देवासाठी आहोत.
Walking worthy of our calling.
आपल्या पाचनाप्रमाणे आपण चाललं पाहिजे.
With lowliness of mind.
नम्रतेने आणि सौम्यतेने.
Genuine humility.
आणि सहनशीलतेने.
And a love for one another.
आणि एकमेकांना प्रीती वागवून.
And may God bless us as we do so.
आणि प्रभू आपल्याला आशीर्वाद करो ज्याप्रमाणे आपण वाचलं आहे.
Amen.
धन्यवाद.